महाराष्ट्र मोबाईल आणि ऐकणाऱ्या सर्व रसिकांचं मनापासून स्वागत. मी आदर्श आणि मी डिस्ट्रिक्ट नागपूर महाराष्ट्रवरून बोलत आहे आणि मी आपल्या शहराच्या तापमान विषयी माहिती घेऊन आलो आहे मोबाईल वाणीवर. आजचं सर्व उच्च तापमान म्हणजे मॅक्सिमम तापमान 36 डिग्री दाखवत आहे आणि इथं बारिश आणि पाण्याची काही संभावना नाही आहे आणि आपल्या नागपूर शहरावर ऊन जे आहे ते खूप जोराने ऊन आहे आणि त्याच्याबरोबर गर्मी सुद्धा वाढत आहे आणि गरम वातावरण इथं पण सुद्धा बनून आहे. आणि कुठल्या कुठल्या राज्यामध्ये पाण्याची संभावना आहे आणि पाणी येऊ शकतं तर आपल्या लोकेशनवर जे आहे कुठल्या प्रकारचं पाण्याची संभावना दिसत नाही आहे आणि सर्व एरियांमध्ये गर्मी खूप जोरदार वाढत आहे आणि एप्रिलचा महिना आहे आणि एप्रिल महिन्यामध्ये खूप जास्तच गर्मी वाढत आहे. अमरावती अकोला बुलढाणा या क्षेत्रामध्ये पण गर्मी कंटिन्यू चालू आहे, गर्मी वाढत आहे आणि 40 च्या आसपास तापमान पोहोचण्याची संभावना शक्यता दिसून येत आहे. खूप खूप धन्यवाद ऑडिओ ऐकण्यासाठी आणि मोबाईल वाणीवर आमचा हाच म्हणजे प्रयत्न आहे की आम्ही पण या मोबाईल वाणीवर जोडण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद.